कपाचुरे या तालुक्याला गाव कंडारी एका बाजूला दगडू मारवाडी नांदे गावाला
गावाला दी आनंदी
ओ कोटी मुलगा तो नाही वंशाला
हरवा
आणि नवस करे त्याका देवाला पाव देवा तू माझ्या नवसाला मुलगा भाऊ देतो दिवाला वाला
वाला जी आनंदी
हो मुलगा भाऊ दे दिवाला वाला
हो रामा राजा
वाला वाला
लावाला रामा राजा
ओ नवस करे त्या कदेवाला कस लिहले त्याच्या दैवाला
अरे राम राजा रे रामा अरे राम राजा ना जिर दाजी जी
ओ गर्भ राहिला त्या का बाई गर्भ राहिला त्या का बाईला नऊ दिवसाला
परसूत झाले वाल्याला रामा रे रामा अरे राम राजा रे दिरदाजी
ऐका पाचुरे त्या तालुक्याला गाव कंडारी होत बाजूला दगडू मारवाडी नांदे गावाला
गावाला दी आनंदी दी
ओ पोटी मुलगा तो नव्हता वंशाला
बराबर
नवस करे त्या का देवाला
शबास
ओ पाव देवा माझ्या नवसाला मुलगा होऊ देतो दिवाला वाला
गावाला दी आनंदी
ओ गर्भ राहिला त्या का बाईला
अरे वा
नऊ महिना नऊ दिवसाला
शबास
बाई परसुत झाली वाड्याला मुलगा नाही झाला बाईला
बाईला दी आनंदी
मुलगा नाही झाला त्या का बाईला
हा
मग काय झालं
काय झालं
काय भगवानची करणी सांगाला
हा सांगा
मुलगी झाली मुलगी
हा
ओ पुढे कसा प्रकार झाला व तू आई कमीरा बाई
अरे दजा दजा तू नाराय नाव आई कमीरा बाई
ओ मुलगी झाली त्या का बाईला व तू आई कमीरा बाई
अरे दजा दजा तू नाराय नाव आई कमीरा बाई
ओ पुढे कसा प्रकार झाला कस लिवले हो त्याच्या दैवाला
दैवाला रे
भटबरा म्हणाले वाड्याला ओ भटबरा म्हणाले वाड्याला दुसरं नाव त्या सोबे ना त्याला मुलगीला दुसरं नाव नाही सोबल्यानंतर दुसरं नाव काय ठेवलं
काय ठेवलं
नाव हावसाने सुनंदा ठेवाला
हो रामा राजा
नाव हावसाने सुनंदा ठेवण्याला
हो रामा राजा
दुसरं नाव सोबेना तिला
हो रामा राजा
नाव सुनंदा सोबे बाईला
हो रामा राजा
नाव सुनंदा सोबे बाईला
हो रामा राजा
बरेच दिवसाने दिवस लोटला कस लिहले तुझ्या दैवाला
अरे राम राजा रे रामा अरे राम राजा रे
ओ पुढे कसा प्रकार झाला
ओ रामा
कस लिहले तिच्या दैवाला
हो रामा राजा
बरं दिवसाने वाढू लागली
ओ रामा
राजा. ओ मुलगी जाते शाळात लिहून्याला कसं लिहून तिला दैवाला
अरे रामा राजा रे
त्या शाळा लिहून आला
सव्वा
16 वर्षाची वही मुलगीला
मुलगीला जी आदरली.
ओ धुळ्याच्या वरती आले फाण्याला
अरे वा
मुलगी पसंत नवर देवाला
शबास
सांग हुंड्याचा रहिवास आम्हाला 35,000 तो हुंडा दिला
आरारी.
सुरंदा बोले तुझ्या बापाला रे रामा सुरंदा बोले तुझ्या बापाला रे रामा भाऊ नाही माझ्या पाठीला रे रामा एवढी दौलत चाळतो कोणाला रे रामा चारतो कोणाला रे रामा दागिने नाही माझ्या अंगाला रे रामा दागिने घडून दे बाबा माला हो जिग हो कोणाला 1,000 रुपये घाले पिसवीला 1,000 रुपये घाले पिसवीला चालू सोनाराच्या गेली दुकानाला हो जिग हो मारण्याला मुलगी होत नव्हती
बरोबर
मुलगी झाली
हा
मुलगीचं नाव हौसाने काय ठेवलं सुरंदा
शबास
बऱ्याच दिवसांनी वाढू लागली
हा
मुलगी जाते त्या शाळात लिहून आला
अरे वा
16 वर्षाची वही मुलगीला
मुलगीला
धुळ्याचे वर त्या आल्या फाण्याला
फाण्याला
त्या नवरदेवाला मुलगी पसंत झाली
झाली
हुंड्याचा रेव सांगा त्यांनी काय सांगितलं
काय सांगितलं
35,000 हुंडा दिला
हा
सुलंदा बोले तिच्या बापाला
बाबा
बोला लहानपणात आई गेली स्वर्गाला
बरोबर
माझ्या मावशीनं संभाळ केला
अरे वा
माझ्या मावशीच्या जाणं भेटीला
भेटीला
बाप मग मुलगीला काय म्हणतो
काय म्हणतो
बेटा
बोला
तू कधी जळगावला जाणार
हा
तुझ्या पर्णाला होणार
शबास
नाही सुलंदानं मान्य मग केला
ओ रामा राजा
नाही सुलंदानं मान्य केला
ओ रामा राजा
1,000 रुपये घाले पिसवीला
ओ रामा राजा
1,000 रुपये घाले पिसवीला
ओ रामा राजा
चालू सोनाराच्या गेली दुकानाला दागिने घरून घालले अंगाला सुनेस पावडर लावे तोंडाला
अरे राम राजा रे रामा अरे भजे रामा रे
दागिने घरून घालले अंगाला पावडर लागे तोंडाला
ओ रामा राजा
सुरंदा राजा बोले तुझ्या बापाला
बापाला रामा राजा
माझी मावशी जळगावाला गावाला
रामा राजा
माझ्या मावशीच्या जाण भेटीला बाप त्या मोडा घाले मुलगीला
रामा राजा रे
बाराची गाडी आली रोडाला
हो रामा राजा
बाराची गाडी आली रोडाला
हो रामा राजा
बाई जाऊन बसली एसटी गाडीला
हो रामा राजा
बाई जाऊन बसली एसटी गाडीला
हो रामा राजा
पंजाबी शिख होता गाडीला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला
रामा राजा रे
कसा तो प्रकार झाला
अरे वा
धुळ्याचे वर आले फाण्याला
शबास
मुलगी पण संतन वर देवाला 35,000 तो हुंडा दिला सुलंदा बोले तुझ्या बापाला
बापाला
लहानपणात आई गेली स्वर्गाला
अरे वा
माझ्या मावशीनं समर केला माझ्या मावशीच्या जाण भेटीला
भेटीला
बाप काय बोलला होता बेटी
काय बोलला
तू जळगावाला गेली तुझ्या पर्णाला घात होणार
बरोबर
सुनंदाने मान्य केलं नाही
हा
बाबा
बोला
काहीतरी केलं कितीही रोकलं मी जाणार झाल्याशिवाय राहणार
बरोबर नाही
10,000 रुपये पिशूला घेतले आणि चालू सोनाराच्या दुकानाला गेली दागिने घडून घाले अंगाला व तू ऐका मीरा बाई दागिने घालून घाले अंगाला व तू आय कमीरा बाई
अरे आय कमीरा बाई
बाप तो मोरा घाले मुलगीला व तू आय कमीरा बाई
अरे आय कमीरा बाई
बाई जाऊन बसली एसटी गाडीला व तू आय कमीरा बाई नको जाऊ बेटा जळगावाला व तू आय कमीरा बाई
आय कमीरा बाई
नाही सुलंदा न मान्य केला व तू अरे मना कोंबरा कुकुची बाराची गाडी आली रोडाला व तू आय कमीरा बाई बाई जाऊन बसली एसटी गाडीला व तू आय कमीरा बाई
आय कमीरा बाई
पंजाबी शिक होता गाडीला व तू आय कमीरा बाई
आय कमीरा बाई
ओ पंजाबी शिक होता गाडीला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला 35 गोळ्याचा पट्टा कमराला
कमराला
बाई जाऊन बसली एसटी गाडीला पंजाबी शिख होता गाडीला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला बसीत गोळ्याचा पट्टा कमराला मिलिटरी मॅन म्हणावे त्याला ओ भरेल पिस्तूल त्याच्या हाताला त्याने फाईले सुलंदाला ओ पुढे कसा प्रकार झाला
ओ रामा राजा
कसं लिहिले तिच्या दैवाला
ओ रामा राजा
45 सीट होते गाडीला
गाडीला रामा राजा
45 सीट होते गाडीला
गाडीला रामा राजा
ओ गाडी गेली बज भागाला कसं लिहिले त्याच्या दैवाला
रामा राजा
ओ बाप बोला तो घाले मुलगीला नको जाऊ बेटा तू जळगावाला घात होणार ग तुझ्या परणाला वडिलांनी सांगितलं
काय सांगितलं
बाई जळगावला जाऊ नको मुलगीनं मान्य नाही केला मग काय केलं
काय केलं
ओ बाराची गाडी आली होती रोडाला
शबास
बाई जाऊन बसली होती एसटी गाडीला सरदारजी शिक्त होता गाडीला त्यांनी फायले ह्या सुलंदाला
सुलंदाला री
तो काय म्हणाला
काय म्हणतो
असणार असावे मला
शबास
शिकपणा तो स्वप्नार मला
बरोबर
गाडी गेली होती मध भागाला बोलणं करे तो कंडक्टर साहेबाला
साहेबाला री
बेल दे रे यष्ट गाडीला बेल दे रे यष्ट गाडीला एका गोळीनं उडवे न तुला एका गोळीनं उडवे न तुला कंडक्टर भेला त्याच्या परणाला हो बेल दिली यष्ट गाडीला शिक दादाची कमाल
बोला
होते गाडीला
ओ रामा राजा
45 सीट होते गाडीला
ओ रामा राजा
मग नाही पुढे विचार केला
गेला रे रामा राजा
जाऊन सुलंदाच्या धरले हाताला
हाताला रामा राजा
हो बाई अंग लोटे धरणीला धावा बाबांनो अशा टाईमाला
रामा राजा रे
बाबांनो अशा टायमाला रे रामा कोणाची हिम्मत होईना धरण्याला रे ठोकर मारली कवडाला रे
रामा
सुरंदा घेऊन चालला जंगलाला
रे रामा
ओ कस लिहिले तिच्या दैवाला व जिग हो जिग बापाने मोडा घातला होता मुलगीनं मान्य नाही केला
शबास
इष्टनावर चालून आली
हा
बाराची गाडी आल्यानंतर मुलगी जाऊन एसटी गाडीला बसली
हा
शीख बसलेला होता गाडीला
गाडीला
मिलिटरी मॅन म्हणावे त्याला
शबास
35 गोळ्यांचा पट्टा होता त्याच्या कमराला
कमराला
भरेल पिस्तोल त्याच्या हाताला
हाताला
त्याने फायले होते ह्या सुलंदाला हराम चढा होता त्याच्या नेत्राला
नेत्राला
तो शीख काय म्हटला होता
काय
असणार असावे मला
बरोबर
शिकपणा तो स्वप्नार मला
शबास
धमकी दिली त्याने कंडक्टर साहेबाला भरव्या बेजे रे एसटी गाडीला
गाडीला
एका गोळीनं उडी म्हणे तुला
बरोबर
कंडक्टर त्याच्या भरणाला भेला
हा
त्याने बेल दिली
हा
कंडक्टर त्याच्या मरणाला भेल्यानंतर बेल दिली
हा शीख दादाने काय केलं?
काय केलं?
माग पुढे विचार नाही केला.
बरोबर.
जाऊन सुरंदाजी हाताला धरलं. बाई म्हणाली, बाबांना धावा अशा टायमाला बचवा माझ्या अब्रूला.
बरोबर.
एवढे 45 शीट असूनही कोणाची हिंमत नाही झाली की का त्याच्या हातात बंदूक होती.
बरोबर.
गुलाब खाटकी गार खेळे वाला रे रामा, गुलाब खाटकी गार खेळे वाला रे रामा, चाला बकरीचा धंदा करण्याला रे रामा, गाडी उभा दिसली रोडाला रे रामा, हो बोल करे गाव लोकाला हो जिग, हो जिग मुलगी घेऊन गेला
हो रामाराजा,
एवढा कुर्द गुलाब फाटक्याला
हो रामाराजा,
हिजऱ्याची भोस बसली गाडीला बांगड्या घालून बसा गाडीला
अरे रामाराजा रे.
शिकड्याचा तपास करण्याला
हो रामाराजा,
हाजराचा कसा कमराला
हो रामाराजा,
हाजराचा कसा कमराला
हो रामाराजा,
बोल करी ड्रायव्हर दादाला
हो रामाराजा,
समळ समळ माझ्या पैशाला
हो रामाराजा,
जगलं तर येणार पैसे मोजायला मेल तो पावीन म्हणे अल्ला आला
अरे राम राजा रे रामा, अरे भले रामा रे.
मग काय झालं?
काय झालं?
बाई जाऊन बसली होती एसटी गाडीला.
अरे वा,
पंजाबी शिक होता गाडीला.
अरे वा,
पुढे कसा तो प्रकार झाला, गाडी गेली होती मद भागाला
भागाला.
ओ काय भान त्या शिक दादाला.
अरे वा,
धमकी दिली होती कंडक्टर साहेबाला.
बरोबर.
भडे बेल दे रे एस टी गाडीला, एका गोळीनं उडवीन मी तुला
तुला दी आनंदी.
ओ कंडक्टर भेला होता त्याच्या मरणाला.
अरे वा,
बेल दिली होती त्यांनी एस टी गाडीला.
शाबास.
शिक दादाची कमाल बोलाला, 45 सीट होते गाडीला
गाडीला.
माग पुढे नाही विचार केला.
अरे वा,
जाऊन सुलंदाच्या धरले हाताला.
शाबास.
बाई अंगाच्या लोट्या धरणीला, धावा बाबांनो अशा टायमाला
टायमाला.
बाई अंगठ लोटे धरणीला,
अरे
बाबा बाबा नो अशा टायमाला शिक दादानी काय केलं?
काय केलं?
माग पुढे विचार नाही केला होता. ठोकर मारली होती ह्या कवडाला.
सुलंदा
घेऊन तो चालला होता जंगलाला. ओ गुलाब फाटकी तो गार खेडे वाला.
अरे वा,
चालला होता बकरीचा धंदा करण्याला.
शाबास.
पाय पाय चालला होता जळगावाला, गाडी उभा त्या दिसली रोडाला. बोल करे तो गाव लोकाला.
अरे वा,
काबर गाडी त्या थांबली रोडाला.
शाबास.
ते लोक काय म्हणत होते?
काय म्हणत होते?
दादा
बोला.
शीख होता एस टी गाडीला.
हा,
एस टी मधला मुलगी तो घेऊन गेला
गेला.
आरती. गुलाब फाटकी काय म्हटला होता
काय
हिजड्याची फोसते बसली गाडीला
अरे वा
बांगड्या घालून तुम्ही बसा गाडीला
शाबास
जातो शिकड्याचा तपास करण्याला धनगर लागला होता मेंढ्या चारण्याला ड्रायव्हर दादाला काय म्हटलं होतं दादा
हे
पैसे पैसे समज जगल्यावर पैसे मोजायला येणार नाही आलो तो मल्लाला पावणार मेल तो पावीन म्हणे अल्लाला मेल तो पावेन म्हणे अल्लाला ओ बोल करिया धनगर दादाला शंभर रुपये देतो मी तुला तुझा डर बेस दे दादा मला रामा रे गुलाब खाटक्याचे कमल बोलाला धनगरी डरेस घाले अंगाला डरवेस घाले अंगाला त्याची लुंगटी खोश कमराला चंद्र भर कुरण त्याच्या हाताला मेंढीच बस त्याच्या बगलाला शिकाच्या मागे मागे चालू लागला बोल कर शिकदा झाला ओ बाई लागले अंकास करण्याला धावा बाबा नो अशा टाइम कमाल बोलाला
अरे वा
हो गाडी उभा दिसली होती रोडाला
बरोबर
बोल करे तो गाव लोकाला काबर गाडी होती थांबली रोडाला हो लोक बोले त्या गुलाब खाटक्याला शिकी अष्टीतलं मुलगी घेऊन गेला
बरोबर
एवढा कुरदा तो गुलाब खाटक्याला त्याला काय बोलला होता
काय
हिजड्याची फोज बसली होती गाडीला बांगड्या घालून तुम्ही बसा गाडीला
शाबास
जातो शिकड्याचा तपास करण्याला येतानी तो ड्रायव्हर दादाला काय म्हटला
काय
समज माझ्या पैशाला जगलं तर येणार पैसे मोजायला मेलो तो पावीन म्हणे अल्लाला धनगर लागला तो मेंढ्या चारण्याला धनगरी डरेस घाले अंगाला शिकाच्या मागे मागे चालू लागेला बोल कर शिक दादाला हो माझ्या मेंढ्या चुकल्या जंगलाला हो माझ्या मेंढ्या सांग दादा मला एवढा कुर्द शिकदा झाला उगा मुगा जाईर मेंढ्या फान्याला एका गोळी न उडवी न तुला शिकदा झाला रे रामा ओ
माझ्या मेंढ्या चुकल्या जंगलाला रे रामा। एवढा कुर्द शिकला झाला रे रामा। उगा मुगा जाईल मेंढ्या फान्याला रे रामा। एक बोली न उडवी न तुला वाजिग हो जिग गुलाब फाट्याला
राजा।
काय मारतो गरीब धनगराला
राजा।
यशीतन मुलगी घेऊन आला
राजा।
यशीतले लोक आले मारण्याला
राजा।
शिकमाग फिरून भाऊ लागला गुलाब फाट्याने डाव साधला
अरे राम राजा रे
गुलाब खाट्याने डाव साजेला
हो रामा राजा।
वर पिस्तूलच्या केला हाताला
हो रामा राजा।
दुसरा वार डाव्या पायाला
हो रामा राजा।
हो एवढा शिकड्या खाली पाडला शिकतो लागला पाया पडण्याला
रे राम राजा रे रामा। अरे भल्या रामा राजा।
हो गुलाब फाट्याची कमाल बोलाला
अरे वा।
धनगरी डेरेस तो घाले अंगाला
शबास।
त्याची लुंगटी खोशे कमरला त्याची लुंगटी तो खोशे कमराला
कमराला
हो चंद्र भरकुरड त्याच्या हाताला
अरे वा।
मेंढीचं पच त्याच्या बगलाला
बरोबर।
शिकाच्या मागे मागे चालू लागेला बोलला करे माझ्या शिक दादाला
दादाला री आनंदी
दादा
बोला।
माझ्या मेंढ्या चुकल्या जंगलाला
अरे वा।
तू हरामी शिक काय म्हणतो
काय म्हणतो
उगा मुगा जाय रे मेंढ्या फान्याला एका गोळी न उडवीन मी तुला
तुला
तू गुलाब फाटकी काय म्हणतो
काय म्हणतो
दादा
बोला।
मी तर धनगर आहे मला काय मारतो
हा।
यशीतन मुलगी घेऊन आला
हा।
यशीतले लोक आले मारण्याला
बरोबर।
शिक माग फिरून फाऊ लागला
लागला
शिक माग फिरून फाऊ लागला
राजा।
गुलाब फाट्यानं डाव साधला
हो रामा
राजा। वर पिस्तूलच्या केला हाताला
हो रामा राजा।
दुसरा वार डाव्या पायाला
हो रामा राजा।
हो एवढा शिकड्या खाली पाडला
पाडला रामा राजा।
शिक लागला पाया पडण्याला
हो रामा राजा।
हो पाणी पाज दादा मला एवढा कुर्द गुलाब फाट्याला पाणी नाही पाजत पापे माणसाला पापे माणसाला पाणी मे पासो पुण्यवाल्याला बोल कर सुलंदा बहिणीला हो लगवी कर ग ह्याच्या तोंडाला सुलंदा बोल गुलाब
भावाला नावारे
सुलंदा बोल तिच्या भावाला पाठीचा भाव मानते मी तुला सरम वाटी भावार्य मला सरम वाटी भावार्य मला त्यानं सरमीचा शब्द ऐकला वाढत्याच्या केला शिर धडाला शिरत्याचा केले 14 फुटाला खांड करण्याचा शोक मरदाला कमाल बोलाला शिकाच्या मागे मागे चालू लागेला बोल करे माझ्या शिक दादाला मेंढ्या माझ्या चुकल्या जंगलाला उगम उग जाई रे मेंढ्या फान्याला एका गोळीनं उडवीन मी तुला एवढा कुडदो तो गुलाब फाटक्याला काय मारतो गरीब ह्या धनगराला हो एसटीतन मुलगी तू घेऊन आला एसटीतले लोक आले मारण्याला शिक माग फिरून फाऊ लागला गुलाब फाटक्याने डाव साधला पहिला वार केला पिस्तूलच्या हाताला दुसरा वार डाव्या पायाला एवढा शिकण्या तो खाली पाण्याला शिक लागला तो पाया पडण्याला दादा
बोला
शेवटचं पाणी पा दादा मला एवढा कुर्द तो गुलाब फाटक्याला पाणी नाही पाजत पापे माणसाला पाणी मी पाजतो पुण्यवाल्याला एवढा कुर्द गुलाब फाटक्याला बोल करे सुलंदा भैनीला लग्वी कर ह्याच्या तोंडाला सुलंदा बोले तिच्या भावाला वाढते भावार्य मला
रामा
राजा शब्द ऐकला वाढत्याच्या केला शिर धडाला हांड करण्याचा शोक मरदाला हांड करून भरला घोंगडीला गाई जळगावच्या गेली कोर्टाला लागल्या शिकड्याची गणित करण्याला रे रामा लागल्या शिकड्याची गणित करण्याला रे रामा दोन मन धड भरले काट्याला रे रामा सवा किलो भेदू भरला वजनाला वजग हो एवढा मर्द कोणी मारला अशी जेव्हा गुलाब फाटक्याला सुलंदा हजर झाले कोर्टाला आज टाइम मर्डच्या मुलगीला सकाळ टाइम तुमच्या माया बहिणीला निर्दोष सोडे गुलाब फाटक्याला मागरे इनाम देतो तुला फौजर साहेबाला मागरे इनाम देतो तुला पाप्याचा इनाम नको मला घेऊन गेली तुझ्या वाड्याला उपडे कसा प्रकार झाला सुलंदा घेऊन गेली वाड्याला बोल कर तुझ्या बापाला हो घेऊन गेले तुझ्या वाड्याला हो बोल कर तुझ्या बापाला याने बचविले माझ्या आबरूला काहीतरी इनाम द्यावे त्याला हो चार बिघे वावर दिलं त्याला सुलंदाचं लग्न आलं वाड्याला पत्रिका देते गुलाब भावाला धोतर जोडतो गुलाब भावाला सुलंदा नांदी धुळे जिल्ह्याला सुलंदा नांदी धुळे जिल्ह्याला आकाशी दिवाळी बारा महिन्याला जातो सुलंदाचं मूल घेण्याला जातो सुलंदाचं मूल घेण्याला पवाडा म्हणणार सांगतो तुम्हाला अशोक जाधव म्हणतो पवाड्याला देवराम जाधव त्यांच्या जोडीला भाऊराव जाधव त्याच्या जोडीला बाबूराव जाधव त्याच्या जोडीला बबन जाधव त्यांच्या जोडीला राहणं त्यांचा अजंगावाला हो ऐका नाशिक दादा जिल्ह्याला सांगतो मालेगाव तालुक्याला देवराम भाऊ राहतो गावाला चार मुलं त्याच्या वंशाला
राम राजा रे राम